निर्गम अध्याय 13। मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, इस्रायली लोकांमध्ये मनुष्याचा व पशुचा या दोहोंचे प्रत्येक प्रथम जन्मलेले सर्व नर माझ्यासाठी पवित्र कर, प्रथम जन्मलेले ते माझे आहेत। मोशे लोकास म्हणाला, आजच्या दिवसाची आठवण ठेवा, तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता, परंतु या दिवशी परमेश्वराने आपल्या हाताच्या बळाने तुम्हास गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले, म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये। आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात। परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबुसी याच्या देशात जेथे दुधामदाचे प्रवाह वाहतात त्या देशात आणल्यानंतर तुम्ही या महिन्यात ही सेवा करावी। या 7 दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी। 7व्या दिवशी परमेश्वरासाठी तुम्ही हा सण पाळावा। या 7 दिवसात तुम्ही बेखमीर भाकरी खावी। तुमच्या देशाच्या हद्दीत कोठेही खमीराचे दर्शनसुद्धा होऊ नये। या दिवशी परमेश्वराने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले म्हणून आम्ही हा सण पाळीत आहोत, असे तुम्ही आपल्या पुत्रपौत्रांना सांगावे। हे चिन्ह तुझ्या हातावर तुझ्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये स्मारक असे असावे। परमेश्वराचा नियम तुझ्या मुखी असावा, कारण की परमेश्वराने बलवान भुजाने तुला मिसर देशामधून बाहेर आणले, म्हणून तू वर्षानुवर्षे नेमलेल्या वेळी हा विधी पाळावा। परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हास आता कनानी लोक राहत असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुझ्या हाती देईन। तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष व जनावराच्या पोटचा प्रथम वत्स यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे। सर्व नर परमेश्वराचे होत। गाढवाचा प्रथम वत्स एक कोकरू देऊन सोडवून घ्यावा। त्याचा मोबदला काही न दिल्यास त्याची मान मुरगळावी। तुझ्या मुलातील प्रथम नर मोबदला देऊन सोडवून घ्यावा। पुढील काळी तुमची मुले बाळे विचारतील की हे काय, तेव्हा त्यांना सांग, मिसर देशातून गुलामगिरीतून परमेश्वराने आम्हाला आपल्या हाताच्या बलाने बाहेर काढले आणि फारो आम्हास मिसर सोडून जाऊ देईना। तेव्हा परमेश्वराने मिसर देशामधील मनुष्य व पशु यांचे सर्व प्रथम नर मारून टाकले आणि म्हणूनच आम्ही उदरातून निघालेल्या सर्वप्रथम नरांचा मी परमेश्वरास बली अर्पितो, पण माझे सर्व ज्येष्ठ पुत्र देऊन सोडवून घेतो। तुझ्या हातावर आणि तुझ्या दोहो डोळ्यांच्या मध्यभागी हे स्मारक चिन्ह व्हावे, कारण परमेश्वराने आपल्या हाताच्या बलाने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले। फारोने लोकास जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकास पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही। युद्ध प्रसंग पाहून हे लोक माघार घेऊन मिसर देशाला परत जातील असे देवाला वाटले, म्हणून देवाने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले। इस्रायल लोक मिस्रामधून सशस्त्र बाहेर निघाले होते। मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्या बरोबर घेतल्या, कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपणाकरता इस्रायली पुत्रांकडून वचन घेतले होते। तो म्हणाला होता, देव जेव्हा तुम्हास मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा. मग ते सुक्कोत नगराहून रवाना झाले व रानाजवळील एथामात त्यांनी तळ दिला. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभाच्या ठाई आणि रात्री त्यांना प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभाच्या ठाई त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत.